या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मिलिनता माडगुळकर आंबेकर आपले मनापासून स्वागत करते। श्रोते हो, समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर कास पठारावर वसलेलं निसर्गरम्य प्रकृती रिसॉर्ट इथे आपण आज आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुयोग दांडेकर। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार।
श्रोते हो, इथे आम्हाला छान टुमदार रूम्स दिसत आहेत, या कुठल्या रूम्स आहेत?
इथे येणाऱ्या लोकांची राहायची जी सोय केलेली आहे या ह्याच्यामध्ये काही इथं जनरल डॉर्मेटरीज आहेत, ज्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचा वेगळा कक्ष आणि पुरुषांचा वेगळा कक्ष असा आहे। त्या ह्याच्यामध्ये ते सगळे लोक एकत्र राहतात, साधारण 10-10, 12-12 गटांनी। परंतु काही लोक असे असतात की ज्यांना स्पेशल प्रायव्हसी हवी असते, तर अशांच्यासाठी इथे स्पेशल रूम्स बांधलेले आहेत। आणि ह्या आता ज्या तुम्ही बघताय त्या एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत, ज्या ह्याच्यामध्ये टब बाथ पासून सगळ्या सोयी असणाऱ्या ह्या खास रूम्स आहेत। त्या ह्याच्यामध्ये साधारण 30-45 या वयोगटातले लोक जे स्वतः खूप काम करून थकतात, कधीतरी 2 दिवस छान रिलॅक्सेशनला यावं, शरीर शुद्धी करून घ्यावी, मसाज घ्यावेत, शिरोधारा घ्यावी असे म्हणून जे येतात त्यांना सोयीच्या व्हाव्यात अशा यांनी या रूम्स बांधलेल्या आहेत।
अच्छा, श्रोते हो, आपल्याही मनामध्ये आपल्या प्रकृतीविषयी असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा, त्याबरोबर आपली जन्मतारीख पाठवायला विसरू नका। त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com। त्याचप्रमाणे पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। इथे गृहस्थ आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूयात का? नमस्कार।
नमस्कार।
आपलं काय नाव?
मी ऋषिकेश जोशी।
अच्छा, आणि आपण इथे कसं काय आलात?
मी पुण्याला राहतो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक जण आहेत जे इथे येऊन गेलेत आणि त्यांच्याच मार्फत आम्हाला ही माहिती मिळाली।
बरोबर। नवीन कन्सेप्ट आणि नवीन
कन्सेप्ट आहे आणि छान कन्सेप्ट।
अरे वा, म्हणजे तुम्हाला छान वाटलं इथे येऊन?
मला येऊन अतिशय छान वाटलेलं आहे आणि मी आज माझा हा 3रा दिवस आहे मी इथे राहतोय। म्हणजे आम्हाला तशी व्याधी किंवा समस्या वगैरे काही नाहीये, वी रिअली एन्जॉय।
अरे वा।
आपण जसं गाडी सर्व्हिसिंग करतो,
बरोबर,
गाडीला काही झालेलं नसतं,
बरोबर,
तसंच आपण शरीर शुद्धीकरण किंवा
आपण शरीराकडेही आपल्या तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे आणि आजारी पडायच्या आधीच आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यातनं आपण आजारी पडूच नाही।
बरोबर। तर तीच संकल्पना माझ्या डोक्यात आहे आणि त्याच्यासाठीच मी आलेलो आहे। आमचा दिवस सुरू होतो 5:30 5:30 उठून फ्रेश होऊन 5:30-6:30 आसपास आपल्याला नस्य, त्याच्यानंतर फेस मसाज आणि धुरी, ज्याच्याने आपल्याला चांगलं वाटतं ओव्हरऑल, म्हणजे एक वेगळं आयुर्वेदिक पावडर त्याची धुरी आहे ही, असं आपण त्याच्याने सुरुवात होते। ते झाल्यानंतर मेन म्हणजे आपलं बस्ती सुद्धा असतं, मग आपण साधारण 7-7:30 योगाला सुरुवात होते। तो योगाचा तास असतो 7:30-8:30 म्हणजे हे आपण जे म्हणतो की एन्शियंट पद्धतीने किंवा जुन्या पद्धतीने कसं लोक राहत असतील आणि त्यांचं कसं त्यांचं राहणीमान असेल आणि योगासनं कशी, तर ते आपल्याला किती बेनिफिट होऊ शकतो त्याच्याबद्दल त्याचा अभ्यास होतो। त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असतो। ब्रेकफास्ट हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा ब्रेकफास्ट आहे। नॉर्मली जसं आपण म्हणतो पोहे, इडली, डोसा ह्या पद्धतीचं नसून हे पौष्टिक पोहे अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण सहसा खात नाही, हेल्दी तर असतातच, प्रकृतीला उत्तम आणि सर्वात चांगलं म्हणजे ह्याच्यानी आपल्याला लक्षात येतं की आपण जीवन पद्धती आपली कशी पाहिजे।
प्रकृतीच्या अनुभव सिद्ध औषधांची दुकानं आता येत आहेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथेही। फ्रँचायझी स्वरूपात जिल्हा तसंच तालुका स्तरावर दुकानं सुरू करण्यासाठी संपर्क साधा 8149101519।
शेवटी जाता जाता तुम्हाला असं विचारायचं वाटतं की तुमची जन्मतारीख काय?
माझी जन्मतारीख 9/10/77।
डॉक्टर ऋषिकेश जोशी यांच्याशी आपण आता संवाद साधला आणि त्यांनी सांगितली की आपली जन्मतारीख, तर त्यानुसार आपल्याला काय वाटतं?
त्यांचा 9 ऑक्टोबरचा जन्म आहे. ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना आला. त्याच्या पाठीमागे जर आपण 9 महिने गेलो गर्भधारणा कधी झाली बघायला, तर तो जानेवारी महिना येतो, म्हणजे हिवाळ्याच्या सीझनचा शेवटचा महिना. या ह्याच्यामध्ये आई वडिलांची शरीर ही आधीच्या 2-3 हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये अगदी चांगली पोषण झालेली अशी असतात. ह्या लोकांची प्रकृती मुळातच खूप चांगली बनते. मेंटली हे लोक खूप चांगले स्टेबल असतात, शरीराने स्टेबल असतात. जरा हवा बदलीन लगेच अंथरून धरलं अशी काही त्यांची कमकुवत प्रकृती नसते. या लोकांनी मात्र खाण्यापिण्याच्या काही गोष्टी ज्या सांभाळायला पाहिजेत, त्यामध्ये यांची भूक खूप चांगली असते. मग या ह्याच्याकरता तेलकट तुपकट असे पदार्थ खाण्यापेक्षा त्यांनी भूक लागलं की कच्चा आहार खाण्यावर भर द्यावा, कारण हिवाळ्यात गर्भधारणा असल्यामुळे वजन वाढण्याकडे कल या लोकांचा जास्त असतो. मग वाढलेलं वजन हे नंतर कमी करणं खूप त्रासदायक होऊ शकतं, त्यापेक्षा भूक लागली की लगेच खायचं आणि ते मात्र कच्चं आहार जास्त असावा.
डॉक्टर, बऱ्याचदा लोक ट्रीपला जातात आणि चुकीचं खाऊन तब्येत बिघडून घेतात, पण इथे आपण ऋषिकेश जोशी यांच्याशी बोललो तर ते सांगितलं की ते ट्रीप म्हणून इथे आले, पण त्याचबरोबर एक पौष्टिक आहार इथे त्यांना मिळाला आणि त्यांना खूप बरं वाटलं. तर हा कशा पद्धतीचा आहार इथे असतो?
जसं एका लाईफस्टाईलमुळे समजा थोडं वजन वाढायला लागलेलं आहे, पण अशा वेळेला इथं असताना जर काही कडक पथ्य जर दिलं तर ते गेल्यानंतर काही ते सांभाळू शकणार नाहीये. मग इथंच त्यांना पौष्टिक पोहे, याडणी, मेथीचा भात, वांग्यापातचा भात असे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे सूप्स त्यांना इथं दिले जातात. पौष्टिक पण खायला मिळावं, त्यांच्या खाण्यावर कुठलं रिस्ट्रिक्शन पण नको आणि त्यांची ट्रीप पण एन्जॉय व्हावी, अशाने त्यांचा डाएट प्लॅन केला जातो.
अच्छा, मग जी रेसिपी आहे या खाद्यपदार्थांची ती तुम्ही कशी आत्मसात केली?
आयुर्वेदामध्ये योग रत्नाकर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्या कर्मविपाकामध्ये अनेक पाककृती सांगितलेल्या आहेत. त्या ग्रंथांचा सगळा आधार घेऊन इथं हे सगळे टेस्टी पण पौष्टिक पदार्थ केले जातात.
अरे वा, फार छान.
प्रकृतीच्या अनुभवसिद्ध औषधांची दुकानं आता येत आहेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथेही. फ्रँचायझी स्वरूपात जिल्हा तसंच तालुका स्तरावर दुकानं सुरू करण्यासाठी संपर्क साधा 8149101519.
डॉक्टर, आता आपण वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. तर जयश्री श्रीकांत औरंगाबादून आपल्याला प्रश्न विचारत आहेत. त्या म्हणतात की माझी जन्मतारीख 7/4/1962 असून गेली 30 वर्ष ते बैठक काम करत आहेत. त्यांना बॉर्डर लाईनवर डायबेटीस आहे, वजनही त्यांचं थोडं जास्त आहे आणि हायपोथायरॉईडचाही त्यांना त्रास होतो. तर यांच्याविषयी आपण काय सांगू शकाल?
औरंगाबादमधून जयश्री श्रीकांत यांचा जो ईमेल आलेला आहे त्यांच्याकरता मी मुद्दामून असं सांगू इच्छितो, खरं तर जे बैठक काम करणारे बरेच जण आहेत त्यांना आपण असं सांगू शकतो की लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे जीवनशैली चुकीची असल्यामुळे होणारे जे आजार आहेत यामध्ये आज प्रथम क्रमांकाचा आहे तो म्हणजे डायबिटीस. आणि यांनी बॉर्डर लाईनलाच असताना ही आयुर्वेदाची चौकशी सुरू केली हे खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांना काही गोळ्या वगैरे सुरू होण्याच्या आधीच हा डायबिटीस त्यांना मोठ्या प्रमाणावर होऊ नये अशी काळजी आयुर्वेदामध्ये छान घेता येऊ शकते. दुसरी गोष्ट थायरॉइड. थायरॉइड ही ग्रंथी पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही असते, परंतु स्त्रियाच याच्या जास्त का आजारी असतात याचा विचार आयुर्वेदानं खूप चांगला केलेला आहे. आणि यांच्याविषयी बोलायचं झालं तर यांचा 7 एप्रिलचा जन्म आहे. यांच्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असते. पावसाळ्यात गर्भधारणा झालेली व्यक्ती ही आम्लविपाकी, शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे वॉटर रिटेन्शन होणारी अशी असते आणि यामुळे या लोकांचं वजन वाढण्याकडे कल जातो. शिवाय डायबिटीस म्हणजे मधुमेह हा जो आयुर्वेदानं सांगितला यामध्ये बहु द्रव श्लेष्मा दोष विशेष असं आयुर्वेदात सांगितलं, म्हणजे पातळपणा, पाणी शरीरात वाढणं हे डायबिटीसला प्रोन असतं. आपण बघा, रात्री युरिनला जायला लागलं, लघवीचं प्रमाण वाढलं की डायबिटीस आहे का चेक करतो, म्हणजे अंगात पाणी वाढल्याशिवाय डायबिटीसकडे वाटचाल होत नाही. यांची तर गर्भधारणाच पावसाळ्यात झालेली आहे, त्यामुळे आयुर्वेदाप्रमाणे अपतर्पण उपचार म्हणजे कोरडेपणा आणणारे जे उपचार आहेत, शरीरात हे पाणी टिकूच नये, टाकून दिलं जावं आणि ते रोगकारक होऊ नये असे उपचार यांच्यावर केले जातील.
श्रोते हो, आपल्याही मनामध्ये आपल्या प्रकृतीविषयी असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. त्याबरोबर आपली जन्मतारीख पाठवायला विसरू नका. त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com. त्याचप्रमाणे पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा. तर मग परत भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.